chinimandi.com पॉडकास्ट।
धामापूर साखर कारखान्याने बनवला नवा कीर्तिमान। धामापूर साखर कारखाना प्रदेशातील सर्वाधिक गाळप क्षमता असणाऱ्या कारखान्यांपैकी एक आहे। साखर कारखान्याचा गाळप हंगाम 6 नोव्हेंबर 2019 ला सुरू झाला होता, जो गुरुवारी संपला। यावेळी साखर कारखान्याने सर्वाधिक 2,31,00,000 क्विंटल उसाचे गाळप करून मुरादाबाद मंडळामध्ये प्रथम आणि प्रदेशामध्ये दुसरे स्थान पटकावून नवा कीर्तिमान मिळवला आहे। ऊस GM आझाद सिंग यांनी सांगितले की COVID-19 मुळे विषम स्थिती असून सुद्धा 11 जून 2020 साखर कारखान्याने 2,31,00,000 क्विंटल पेक्षा अधिक टन उसाचे गाळप केले आहे। हे गाळप धामापूर साखर कारखान्याच्या इतिहासामध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक गाळपाचे कीर्तिमान आहे। साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2019-20 मध्ये बी हेवीवर गाळप करून 8 जून 2020 पर्यंत 25.95 लाख क्विंटल साखर उत्पादन तसेच 13.60 क्विंटल मोलॅसेस उत्पादन केले। गेल्या वर्षी साखर कारखान्याकडून 2,09,66,000 क्विंटल ऊस गाळप करून 22.89 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन तसेच 13.51 लाख क्विंटल मोलॅसेसचे उत्पादन केले होते। सर्वाधिक गाळपाच्या विक्रमासाठी साखर कारखाना धामापूरचे उपाध्यक्ष MR खान यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय शेतकरी साखर कारखाना अधिकारी कर्मचारी तसेच ऊस विभागाचे आभार मानले। उपर ऊस महाव्यवस्थापक आझाद सिंग यांनी सांगितले की धामापूर साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांमध्ये ऊस विकास योजनांना वेळेवर कार्यान्वित करून नवीन ऊस तंत्रज्ञानाचा प्रचार केला गेला, ज्यामध्ये ट्रेंच डिस्टन्स प्लांटिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले गेले, मोफत जैविक खतांचे वितरण केले गेले। यावेळी मुख्य अभियंता DS रेड्डी, GM प्रोडक्शन अनिल वर्मा, GM प्रशासन विजय गुप्ता, ऊस विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते।